चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यात चोरी करणारे रंगे हात पकडले। संजीवनी साखर कारखान्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला कारखाना बंद पडल्यानं चोरीच्या घटना वाढल्या आहेत। गेल्या 15 दिवसात चोरीच्या 2 घटना समोर आल्या आहेत आणि 3 लाख रुपयांपेक्षा अधिक सामान चोरीला गेलं आहे। चोरीच्या घटनेनंतर पोंडा पोलिसांकडून चोरांचा तपास सुरू होता। चोरीच्या प्रयत्नात असतानाच अखेर त्यांना रंगे हात पकडलं। पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार आरोपींना कामगारांनी कारखाना परिसरात रंगे हात पकडलं। आरोपी कारखान्यात दाखल होताच कामगारांनी त्यांना पकडलं आणि आमच्या ताब्यात दिलं। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। यातील आरोपी असे कृष्णा इंगल, राजेश गुप्ता, सुनील गणाचारी आणि सुरेश यादव यांच्याकडे चोरीचा माल सापडलेला नाही। ऊसाची अनुपलब्धता आणि काही कारणांमुळं कारखान्याचं 101.22 करोड रुपयांचं नुकसान झालं आहे। कारखाना चालू ठेवण्यासंदर्भातील व्यवहार्यतेच्या अध्ययनानंतरच सरकार पुढचा निर्णय घेईल।